श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय नववा वर मिळवून ध्रुवाचे घरी परत नाही। मैत्रेय म्हणतात, भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले। त्यानंतर विराट स्वरूप भगवान गरुडावर आरूढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले। त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंतांच्या विजयसारख्या दैदिप्यमान अशा ज्या मूर्तीचे आपल्या हृदयकमला ध्यान करीत होता ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा लगेच भगवंतांचे तेच रूप त्याने बाहेर आपल्या समोर पाहिले। प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला। त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले। नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की जणू नेत्रांनी त्यांना पिऊन टाकावे, मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हाताने त्यांना आलिंगन द्यावे। तो हात जोडून प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी असे त्याला वाटले होते, परंतु कशी करावी हे त्याला कळत नव्हते। सर्वांतर्यामी हरींनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला। भविष्यकाळात अढळपद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याच क्षणी दिव्यवाणी प्राप्त झाली। जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला। तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला। काय म्हणाला ध्रुव? ध्रुव म्हणाला, ध्रुव उवाच, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरत्स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ध्रुव म्हणाला, प्रभो आपण सर्व शक्ती संपन्न आहात, आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्तवाणीला जागृत केले। जे हात पाय कान त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो। भगवान, आपण एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामी रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्याच्या अधिष्ठान रूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासता। जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडात प्रकट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपात भासतो, अगदी त्याचप्रमाणे हे नाथ, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावानेच झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते। हे दीनबंधो, त्यास आपल्या चरणतलाचा मुक्त पुरुष सुद्धा आश्रय घेतात, कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्याचे विस्मरण कसे होईल? या प्रेतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारे इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते। जे लोक त्या विषय सुखासाठी जन्ममरणाच्या बंधनातून सोडविणाऱ्या कल्पतरू स्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज अन्न उद्देशाने करतात त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसवलेले असते। हे नाथ, आपल्या चरणकमलांचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तांची पवित्र चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निजानंद स्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही। तर मग ज्यांना कालरूपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना हे सुख कसे बरे मिळू शकेल? हे अनंता, मला आपण ज्यांच्या आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्मा भक्तांचा संग द्या। त्यांच्या संगतीत मी आपल्या गुण आणि लीलांचे कथामृत पिऊन पिऊन धुंद होऊन जाईन आणि सहजपणाने या अनेक प्रकारच्या दुःखांनी पूर्ण भयंकर संसारसागराच्या पैलतीराला पोहोचेन। हे कमलनाभा, ज्यांचे चित्त आपल्या चरणकमलांच्या सुगंधामध्ये तल्लीन आहे, त्या महानुभावांची जे लोक संगती करतात त्यांना आपल्याला अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्याच्याशी संबंधित पुत्र, मित्र, घर, द्रव्य, पत्नी इत्यादींची आठवणही होत नाही। हे अजन्मा परमेश्वरा, मी पशु, वृक्ष, पर्वत, पक्षी, सरपटणारे प्राणी, देव, दैत्य, मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल विश्वरूपालाच फक्त जाणतो। याच्या पलीकडे जे आपले परमस्वरूप आहे, जेथे वाणी पोहोचू शकत नाही, त्याचे मला ज्ञान नाही। भगवन, प्रलयकाली योगनिद्रेत स्थित असलेला जो परमपुरुष त्या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शेषाबरोबर त्याच्याच अंगावर शयन करतो, तसेच ज्याच्या नाभी समुद्रातून प्रकट झालेल्या सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमलापासून परमतेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले, ते भगवंत आपणच आहात, मी आपल्याला नमस्कार करतो। प्रभो, आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात, तसेच नित्यमुक्त, शुद्ध सत्वमय, सर्वज्ञ, परमात्मस्वरूप, निर्विकार, आदिपुरुष, षडैश्वर्य संपन्न आणि तिन्ही गुणांचे अधीश्वर आहात। आपण जीवांपासून सर्वथैव वेगळे आहात, तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णुरूपाने विराजमान आहात। आपल्या ठिकाणीच विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रकट होत असता आपण मात्र जगाचे कारण अखंड अनादी अनंत आनंदमय निर्विकार परब्रह्मस्वरूप आहात, मी आपणा शरण आलो आहे। भगवन, आपण परमानंद मूर्ती आहात असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राज्यादी भोगांपेक्षाही आपल्या चरणकमलांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे। स्वामीन, असे असले तरी जशी गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला दूध पाजते आणि वाघ इत्यादींपासून त्याचा बचाव करते, त्याचप्रमाणे आपणही भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकामजीवांच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसार भयापासून रक्षण करीत असतात। मैत्रे म्हणतात, जेव्हा शुभसंकल्प असणाऱ्या बुद्धिमान ध्रुवाने याप्रमाणे स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल भगवन त्याची प्रशंसा करीत म्हणाले, श्री भगवान म्हणाले, व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा, मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो, त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्त आहे तरी सुद्धा मी तुला ते देतो, तुझे कल्याण असो। बाळा, ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणीही प्राप्त केले नाही, ज्याच्या चारी बाजूनी ग्रह, नक्षत्र आणि तारांगण युक्त ज्योतिषचक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की ज्याप्रमाणे धान्य मळणी खुंट्याच्या चारी बाजूनी बैल फिरत असतो, अवांतर कल्पांपर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जोर स्थिर राहतो, तसेच तारांगणासहित धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षी गणजाची प्रदक्षिणा करतात, तो ध्रुवलोक मी तुला देतो। येथे सुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन वनात जातील तेव्हा तू 36,000 वर्षापर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील, तुझ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील। पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारला जाईल तेव्हा त्याची माता सुरुची पुत्रप्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करील। यज्ञ माझी प्रियमूर्ती आहे, तू अनेक मोठमोठ्या दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञांनी माझे पूजन करशील आणि येथे उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील, यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील. तेथे गेल्यानंतर पुन्हा तुला संसारात यावे लागत नाही. मैत्रे म्हणतात, ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरुडध्वज त्याला अशा प्रकारे पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोकी निघून गेले. प्रभूंच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीशा अप्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला. विदुराने विचारले, ब्रह्मन, मायापती श्रीहरींचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यांच्या चरणकमलांच्या उपासनेमुळेच तर ते मिळते. सारासार जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता बरे? मैत्री म्हणाले, आपल्या सावत्र मातेच्या वाग्बाणाने ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते. त्याचे स्मरण होऊन त्याने मुक्तिदात्या हरीकडे मुक्ती मागितली नाही म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चाताप झाला. ध्रुव मनात म्हणू लागला, सनकादी नैष्ठिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद समाधीने अनेक जन्मानंतर प्राप्त करतात ती भगवत चरणांची छाया मी 6 महिन्यातच प्राप्त केली, परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी पुन्हा त्या पदापासून दूर गेलो. अहो, मज अभाग्याचा केवढा मूर्खपणा. मी संसारातून सोडविणाऱ्या प्रभूंच्या चरणाजवळ पोहोचून सुद्धा त्यांच्याकडे नाशवान वस्तूचीच याचना केली. देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वी तलावर यावे लागते, म्हणून त्यांना माझी भगवत प्राप्तीरूप उच्च स्थिती सहन झाली नाही, म्हणूनच त्यांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. त्यामुळेच तर मी दुष्टाने नारदांचे यथार्थ म्हणणे मानले नाही. जरी जगामध्ये आत्माशिवाय दुसरा कोणी नाही, तरी सुद्धा जसे झोपलेला मनुष्य स्वप्नात आपणच झालेल्या वस्तूंना आपल्याहून निराळा मानतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा भगवंतांच्या मायेने मोहित होऊन भावालाच शत्रू मानले आणि व्यर्थ द्वेषरूपी मानसिक पिढीने जळू लागलो. ज्यांना प्रसन्न करणे अत्यंत कठीण आहे त्या विश्वात्मा श्रीहरींना तपश्चर्येने प्रसन्न करून घेऊन मी जे काही मागितले ते सर्व आयुष्य संपलेल्या माणसाचे रोग निदान व्यर्थ जावे तसे व्यर्थ आहे, केवढा मी आभागी. संसार बंधनाचा नाश करणाऱ्या प्रभूंकडे मी संसारच मागितला. ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री माणसाने चक्रवर्ती सम्राटाकडे कोंडा असलेल्या तांदळाच्या कण्या मागाव्या, त्याप्रमाणे पुण्यहीन अशा मी सुद्धा आत्मानंद प्रदान करून श्रीहरींकडून अभिमान वाढवणारे पद मागितले. मैत्री म्हणतात, बाबा रे, तुझ्याप्रमाणे जे लोक श्री मुकुंदाच्या चरणकमलरजांचे सेवन करतात आणि ज्यांचे मन आपोआप आलेल्या सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहते ते भगवंतांकडून त्यांच्या सेवेशिवाय आपल्यासाठी दुसरा कोणताही पदार्थ मागत नाहीत. इकडे जेव्हा राजाने ऐकले की आपला पुत्र ध्रुव जरी परत येतो आहे तेव्हा त्याचा या गोष्टीवर जसा यमलोकाहून कोणी परत आला आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाही तसा विश्वास बसला नाही. त्याने असा विचार केला की मज अभाग्याचे एवढे भाग्य कुठून असणार, परंतु त्याचा देवर्षी नारदांच्या सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो आनंदाने वेडा झाला. त्याने अत्यंत प्रसन्न होऊन ही बातमी आणणाऱ्याला एक बहुमूल्य रत्नहार दिला. राजा उत्तानपादाने पुत्राचे मुख पाहण्यासाठी उत्सुक होऊन पुष्कळसे ब्राह्मण, कुलातील वडील मंडळी, मंत्री आणि बहुजनांना बरोबर घेतले आणि एका उत्तम घोड्याच्या सुवर्णजडित रथावर स्वार होऊन तो तातडीने नगराच्या बाहेर आला. त्याच्यापुढे वेदमंत्रघोष होत होता, तसेच शंख, दुंदुभी, बासरी अशी अनेक मंगलवाद्ये वाजत होती. त्याच्या दोन्ही राहण्या सुनीती आणि सुरुची सुवर्णमय अलंकारांनी नटून राजकुमार उत्तमाबरोबर पालखीत बसून चालल्या होत्या. ध्रुव वनाजवळ येऊन पोहोचला तेव्हा त्याला पाहताच राजा लगेच रथातून खाली उतरला. पुत्राला पाहण्यासाठी तो पुष्कळ दिवसापासून उत्कंठित होता. त्याने लगेच पुढे होऊन प्रेमभराने निश्वास टाकी ध्रुवाला आपल्या मिठीत घेतले, कारण आता प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचे सर्व पापबंधन नष्ट झाले होते. राजाची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती। त्याने पुन्हा पुन्हा पुत्राच्या मस्तकाचे अवग्रहण केले आणि प्रेमामुळे झालेल्या थंड आसवानी त्याला न्हाऊ घातले। त्यानंतर सज्जनांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या ध्रुवाने पित्याच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून सन्मानित झालेल्या त्याने दोन्ही मातांना प्रणाम केला। सुरुचीने आपल्या चरणांना वंदन करणारे त्या बालकाला उठवून छातीशी धरले आणि अश्रू गदगद वाणीने चिरंजीव हो असा आशीर्वाद दिला। जसे पाणी स्वतःच उताराकडे धावते त्याचप्रमाणे मैत्री आदी गुणांमुळे ज्याच्यावर भगवान प्रसन्न होतात त्याच्याकडे सर्व जीव ओढ घेतात। इकडे उत्तम आणि ध्रुव दोघेही प्रेमभरित अंतःकरणाने एकमेकांना भेटले। एकमेकाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने दोघांच्याही शरीरावर रोमांच उभे राहिले आणि नेत्रातून वारंवार अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। ध्रुवाची आई सुनीती आपल्या प्राणाहूनही प्रिय मुलाला मिठी मारून सगळे दुःख विसरली। त्याच्या अंगाच्या स्पर्शानेच तिला मोठा आनंद झाला। हे वीरवरा, सुनीतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या मंगल आनंदाश्रूंनी त्या वीर मातेचे स्तन भिजून गेले आणि त्यातून वारंवार दुधाच्या धारा वाहू लागल्या। त्यावेळी नगरवासी लोक तिची प्रशंसा करीत म्हणू लागले, महाराणी, आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता, मोठ्या भाग्याने तो आता परत आला आहे। हा आम्हा सगळ्यांचे दुःख दूर करील, दीर्घकाळपर्यंत हा भूमंडळाचे रक्षण करील। आपण निश्चितच शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या श्रीहरीची उपासना केली आहे। त्याचे निरंतर ध्यान करणारे धैर्यवान पुरुष दुर्जय अशा मृत्यूवरही जय मिळवतात। अशा प्रकारे सर्व लोक ध्रुवाबद्दल आपले प्रेम प्रकट करीत होते। भाऊ उत्तमासह ध्रुवाला हत्तीणीवर बसवून राजाने मोठ्या हर्षाने राजधानीत प्रवेश केला। त्यावेळी सर्व लोक त्याची स्तुती करीत होते। नगरामध्ये जिकडे तिकडे मगरीच्या आकारांची तोरणे बनवली होती, तसेच दारावर फुलाफळांच्या गुच्छासह केळींचे खांब आणि सुपारीची झाडे लावली होती। दारादारांवर दिव्यासहित पाण्याचे कलश ठेवले होते। ते आम्रपाने, वस्त्रे, फुलांच्या माळा आणि मोत्यांच्या लडींनी सजविलेले होते। ते नगर सुवर्णजडित मंडित तट, महाद्वारे आणि महाल यांनी सुशोभित झाले होते। तसेच त्यांची कांती विमानांच्या शिखराप्रमाणे चमकत होती। नगरातील चौक, राजमार्ग, माड्या, सडका इत्यादींची झाडलोट करून त्यावर चंदनाचे पाणी शिंपडले होते आणि जिकडे तिकडे लाह्या, अक्षता, फुले, फळे, तांदूळ तसेच अन्य भेटसामग्री तयार ठेवली होती। ध्रुव राजमार्गावरून चालला असता जिकडे तिकडे नगरातील सुवासिनी त्याला वात्सल्य भावाने अनेक शुभाशीर्वाद देत त्याच्यावर पांढऱ्या मोहऱ्या, अक्षता, दही, जल, दुर्वा, फुले आणि फलांचा वर्षाव करीत होत्या। त्यांची मनोहर कवने ऐकत ध्रुवाने आपल्या पित्याच्या महालात प्रवेश केला। ते श्रेष्ठ राजभवन महामूल्यवान रत्नहारांनी सजविलेले होते। तेथे पित्याच्या अतिशय लाडात स्वर्गात देव राहतात तसा तो राहू लागला। तेथे दुधावरील फेसाप्रमाणे शुभ्र आणि कोमल शय्या, हस्तिदंती पलंग, सोनेरी पडदे, बहुमोल आसने आणि पुष्कळशी सोन्याची पात्रे वगैरे होती। तेथील स्फटिक आणि उच्च प्रतीच्या पाचूच्या भिंतीत रत्नांच्या स्त्री मूर्तींच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते। त्या महालाच्या चारी बाजूनी अनेक जातीच्या दिव्य वृक्षांनी सुशोभित अशी उद्याने होती। तेथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भंग्यांचा गुंजारव होत होता। त्या बगीचांमध्ये वैडूर्य रत्नांच्या पायऱ्या असलेल्या लाल, निळी आणि शुभ्र कमळे उमललेल्या पुष्करिणी होत्या। त्यात हंस, कारंडव, चक्रवाक आणि सारस पक्षी क्रीडा करीत होते। राजर्षी उत्तानपादाने आपल्या पुत्राच्या अद्भुत पराभवाची गोष्ट नारदाकडून आधीच ऐकली होती। आता तो प्रत्यक्ष पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले। ध्रुव आता तरुण झाला आहे, अमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहत आहे, तसेच प्रजेचेही त्याच्यावर प्रेम आहे असे पाहून राजाने त्याला राज्याभिषेक केला आणि स्वतः आपली वृद्धावस्था झालेली जाणून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत संसारातून विरक्त होऊन तो वनामध्ये गेला। इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे ध्रुवराज्याभिषेकवर्णनं नाम नवमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।